इट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में जानने का टाइम हुआ है. आज के दिन क्या हुआ था इतिहास में. आज 12 जून 2016 वार अच्छा सोमवार म्हणजे आज 12 नाही आज 13 तारीख है. वायदवे
आज के दिन इतिहास में
अशे कालच्याला आपला शो नसतो पण काल एक महत्वपूर्ण घटना इतिहासामध्ये घडली होती. कालचा दिवस 12 तारीख यु नो 12 तारखेला एक संपूर्ण महाराष्ट्राला दुःख व्हावं असा प्रकार घडला होता. अशी घटना घडली होती. आपल्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचं 2000 साली दुःखद निधन झालं होतं. अशी आज या घटनेला जवळजवळ 16 वर्ष पूर्ण होतात. पु ल देशपांडे यांचं लिखाण त्यांनी मराठी भाषेला जो समृद्ध असा विनोद दिला तो विनोद पाहिल्यानंतर तो विनोद वाचल्यानंतर वेगवेगळ्या त्यांच्या प्रवास वर्णनांना वाचल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांच्या स्पेशालिटीज ज्या त्यांनी हेरल्या होत्या आणि आपल्या लेखनामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं एक गोष्ट जाणवते की बॉस एक माणूस खऱ्या अर्थानं महान होण्यासाठी क्षणक्षण प्रयत्न करत असतो. कोशिश जारी राहती है. मॉर्निंग नंबर वन मध्ये त्या दिग्गज पर्सनॅलिटीला सलाम करत रुद्र आहे तुमच्यासोबत. आज पु ल देशपांडे आपल्यात नाही आहेत पण त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून ते अजरामर झालेले आहेत. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते.